चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शिल्लक साखरेनं कारखान्यांच्या अडचणीत वाढ। अन्य राज्यातील दरांच्या तफावतीमुळं राज्यातील साखर कारखान्यांमध्ये अतिरिक्त साखरेचं संकट निर्माण झालं आहे, त्यामुळं हजारो कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे। राज्यात सुमारे 105 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे असं साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितलं। साखर विक्री होत नसताना FRP देण्याचं दडपण आल्यानं साखर कारखानदार धास्तावले आहेत। साखर उद्योगातील बड्या व्यापाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील स्वस्त साखरेला पसंती दर्शवली, त्यामुळं मुंबई मार्केटमध्ये महाराष्ट्रातील साखर पट्ट्यातील साखरेची उचलच झाली नाही। शिवाय दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल इथंही कोल्हापूरमधूनच साखर उचलली जाते। कोल्हापूर विभागात 38 कारखाने असून त्यापैकी 26 सहकारी तर उर्वरित 12 खासगी आहेत। त्यामध्ये सध्या 25 लाख मेट्रिक टन साखर पडून आहे। गेल्या काही वर्षात साखर उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बहुतांशी साखर कारखान्यात साखरेचे जादा उत्पादन होत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आताही बंपर साखरेचं उत्पादन झालं आहे, त्यामुळं गोडाऊनमध्ये साखर ठेवण्यास जागा नसल्यानं कारखान्यांच्या कार्यस्थळावर बाहेरही साखर ठेवली गेली आहे। शासनानं निश्चिती केलेल्या दरांपेक्षा कमी दरानं साखर विक्रीच्या तक्रारीनंतर मार्च महिन्यात साखर विक्री झालेलीच नाही, त्यामुळं लाखो मेट्रिक टन साखर शिल्लक आहे। परिणामी सुमारे 5000 कोटी रुपयांची उलाढालच झालेली नाही। सध्यास्थितीत बड्या व्यापाऱ्यांचा ओढा उत्तर प्रदेशातील स्वस्त साखरेकडे आहे। तेथे सुमारे 150 रुपये स्वस्त साखर विक्री सुरू आहे। शेतकऱ्यांना FRP देण्यासाठी कारखान्यांनी बँकांकडे साखर तारण ठेवली असून नियमानुसार किमतीच्या 85% कर्ज मिळवलं आहे, मात्र साखर विक्रीच झाली नसल्यानं अडचणी आल्या आहेत। आता जादा कर्जही मिळणार नसल्यानं उर्वरित FRP रक्कम कशी द्यायची हा प्रश्न आहे। काही कारखान्यांनी शासनानं निर्धारित केलेल्या 3100 रुपये क्विंटल दराऐवजी कमी दरानं साखर विक्री केली। याबाबत तक्रारी आल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। याचा फटका येथील साखर कारखानदारीला बसल्याचं सूत्रांनी सांगितलं। बहुतांश कारखान्यांची कर्जक्षमता संपल्यानं बँकांनी कर्ज देण्याची प्रक्रिया थांबवली आहे, त्यामुळं साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत। सरकार याकडं गांभीर्यानं पाहत नसल्याचा कारखानदारांचा आरोप आहे।